प्रिय बंधु आणि भगिनींनो नमो बुधाय जय भीम. So it's very good indeed again to be here in our Mahavihara. Please forgive me for only giving one talk. Many of my friends are very annoyed with me for only giving one. But that's all I could manage this time. Of course, speaking today, I'm very aware of a really shocking event. Most of you will be aware that this morning there were a series of bomb blasts at the Mahabodhi temple in Bodh Gaya.
आपल्यापैकी बहुतेक जणांना हे माहिती असेल की बोध गया येथील जे महाबोधी विहार आहे तिथे काही म्हणजे बॉम्ब स्फोटाची शृंखला झालेली आहे.
That's particularly striking to me, for just 4 days ago I was there.
आणि विशेष म्हणजे मला हे फारच म्हणजे जाणवलं, कारण 4 दिवसाआधी मी तिथेच होतो.
I was sitting at one of the places where a bomb went off.
आणि जिथे तो बॉम्ब स्फोट झालेला आहे अशा एका ठिकाणी मी बसलेला होतो.
सो फॉर मी इट्स व्हेरी व्हेरी अलाइव.
आणि माझ्यासाठी हा प्रसंग आता अगदी जिवंत झालेला
आहे. बट फॉर्च्युनेटली नो डेथ्स.
परंतु अशा प्रकारे काही मृत्यू काही तिथे झालेला नाही.
फॉर्च्युनेटली नो डॅमेज टू द टेम्पल, नो डॅमेज टू द ट्री.
आणि म्हणजे आपण भाग्यशाली आहोत की अशा प्रकारे विहाराला किंवा बोधी वृक्षाला कुठल्या प्रकारे काही क्षती पोहोचलेली नाही.
बट स्टील टू अस एज faithful Buddhists, it's deeply shocking.
परंतु आपण जे श्रद्धावान बौद्ध आहोत त्यांच्यासाठी खरोखर हा अतिशय मोठा धक्का आहे.
And we have to think about, well, how we feel about that.
आणि आपण याचा विचार केला पाहिजे की याबद्दल आपल्याला काय वाटतं.
And how we are to respond to that.
आणि याला आपण कशा प्रकारे प्रतिसाद देणार आहोत.
Because we could respond in very much the wrong way.
कारण आपला हा जो प्रतिसाद आहे फार चुकीच्या पद्धतीने सुद्धा असू शकेल.
Or we could respond in the right way.
किंवा आपण अतिशय योग्य पद्धतीने सुद्धा प्रतिसाद देऊ शकतो.
सो दिस हॅज बीन ऑन माय माइंड ऑल डे.
आणि आज संपूर्ण दिवसभर हेच माझ्या मनामध्ये सुरू होतं.
अँड आय वॉन्ट टू ट्राय टू लुक ॲट दॅट.
आणि याच्याकडे पाहण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
बट आय एम गोइंग टू कम ॲट इट राउंड अबाउट.
परंतु याच्याकडे मात्र थोडंसं मी असा एक वळून येणार आहे.
आय एम नॉट गोइंग टू कम स्ट्रेट टू द पॉइंट.
तर सरळ मात्र त्या मुद्द्याकडे मी येणार नाही.
But I'm going to remind us all that this is not the first time this has happened.
Ata yachi matra tumhala mi aatman karun deto ki pahilich vel nahi jeva asa ghatlela aahe.
Over 2500 years, many times the Mahabodhi temple has come under attack.
Ani jar 2500 varshapasun pahila tar anekda asha prakare Mahabodhi viharavar ek prakare halle zalele aahe.
In fact, the temple itself is on a place where such an attack took place.
आता हे जे विहार आहे अशा ठिकाणी आहे जिथे अशा प्रकारचे हल्ले झालेले आहेत.
बिकॉज द बुद्धा हिमसेल्फ वॉज अटॅक्ड व्हेन ही सॅट अंडर द बोधी ट्री.
आणि बुद्धा स्वतः जेव्हा त्या बोधी वृक्षाखाली बसले तेव्हा त्यांच्यावर सुद्धा हल्ले झाले.
सो द होल द महाबोधी टेम्पल बिगिन्स विथ अन अटॅक.
आता या महाबोधी विहाराची सुरुवातच अगदी अशा प्रकारच्या हल्ल्यांपासून झाली.
मेबी इट वॉज अ बॉम्ब ब्लास्ट, आय डोंट नो.
आता कदाचित एक प्रकारे हा बॉम्ब स्फोट असेल, माहिती नाही.
हु मेड दॅट अटॅक.
आता हा हल्ला कुणी केलेला आहे?
यू ऑल नो.
आता आपल्या सर्वांना ते माहिती आहे.
मारा.
मारा.
इट वॉज मारा हु अटॅक द बुद्धा व्हेन ही सॅट बनीथ द बोधी ट्री.
तर बोधी वृक्षाखाली जेव्हा बुद्ध बसलेले होते तर मार आहे ज्यांनी तो हल्ला केला.
व्हॉट डिड द बुद्धा डू?
बुद्धांनी काय केलं?
He just sat there.
तर बुद्ध नुसते तिथे बसून राहिले.
I don't know whether he, I'm sure he didn't look like Varaprabha said I looked like.
तर जसं आता वरप्रभाने सांगितलं जसं ते दिसत होते असं काही मला वाटत नाही.
He didn't look like that.
तर बुद्ध काय असे दिसत नव्हते.
Very calm, very peaceful.
अतिशय शांत, अतिशय म्हणजे स्थिर.
Whatever Mara did to him, he wasn't bothered.
आणि माराने काही जरी केलं तर त्याची त्यांनी काही पर्वा केली नाही.
But that's the story that the Buddha himself tells us.
आणि ही जी काही म्हणजे कहाणी आहे, गोष्ट आहे, ते स्वतः बुद्ध आपल्याला सांगतात.
So the Mahabodhi temple is at the place where the Buddha defeated Mara.
तर महाबोधी विहार अशा ठिकाणी आहे हेच ते ठिकाण आहे जिथे महाराजा बुद्धाने पराभव केला.
ऑफ कोर्स हिज डिफीट वॉजंट अ व्हायलंट डिफीट.
अर्थात हा जो काही पराभव होता हा काही हिंसक पराभव नव्हता.
ही सिम्पली कुडंट मारा सिम्पली कुड नॉट टच हिम.
तर मार जो आहे अगदी बुद्धाला स्पर्श सुद्धा करू शकला नाही.
व्हॉट एव्हर मारा डिड टू द बुद्धा इट कुडंट टच हिम.
माराने जे काही केलं तरी सुद्धा त्याचा काही प्रभाव बुद्धावर झाला नाही, त्यांचा स्पर्श झाला
नाही. द बुद्धा वॉज आउट ऑफ मारास रेल्म.
तर बुद्ध जे आहेत, महाराज जे काही समजा विश्व आहे, जग आहे, त्याच्या अगदी ते बाहेर होते.
सो दॅट इज ऑलरेडी समथिंग क्वाईट इम्पॉर्टंट फॉर अस टू थिंक अबाउट.
आणि ही अशी बाब आहे जी खरोखरच महत्वाची आहे, ज्याच्यावर आपण विचार केला पाहिजे.
द बुद्ध डिडंट फाइट मारा.
तर बुद्धाने माराशी काही म्हणजे युद्ध केलं नाही.
He didn't, when Mara, his sons attacked him, he didn't produce his army.
आणि जेव्हा माराचे जे पुत्र आहे त्यांनी जेव्हा हल्ला केला तर त्यांनी काही म्हणजे अशा प्रकारे त्यांच्याशी काही मुकाबला किंवा युद्ध केलं नाही.
Mara's army threw their bombs, threw their weapons at him.
आणि महाराज जे सैन्य आहे त्यांनी बॉम्ब आणि शस्त्र या सगळ्या गोष्टींचा वापर केला.
They just turned to flowers.
आणि या सगळ्यांचा जो जे काही रूपांतर आहे ते फुलांमध्ये झालं.
Mara could not get the Buddha.
Mara buddhala karmaje ek prakare pakdu shakle nahi.
That's the story.
Ani hi goshta.
And you could say that that's happened again and again throughout the history of the Mahabodhi temple.
Ani apan asa baghu shakto ki hi bab ji ahe puna 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 Mahabodhi viharacha jo ka itihas ahe tita ghatana apan pahilele ahe.
It said that the last wife of the emperor Ashoka cut down the tree.
आता असं सांगलेलं असतं की त्यावेळेस जेव्हा अशोक होते त्यावेळेस तो वृक्ष तोडण्याचा प्रयत्न झाला, तोडला गेला.
She was so jealous of the Buddha's love the emperor's love for the tree that she cut it down.
आणि त्या अशोक राजाचं जे काही प्रेम होतं त्या वृक्षाबद्दल आणि म्हणून त्याने तो वृक्ष जो आहे तो तोडून टाकला.
But Ashoka watered the tree again and again, fed it, and back it came to life.
आणि अशोकांनी काय केलं की परत परत त्या वृक्षाला पाणी दिलं आणि परत ते वृक्ष जिवंत झालं.
Again and again the Mahabodhi temple has been attacked.
आणि पुन्हा पुन्हा महाबोधी विहार जे आहे त्याच्यावर असे हल्ले झाले.
In fact a point came when nobody even remembered the Buddha there.
आणि मग असा सुद्धा एक प्रसंग किंवा क्षण आला जेव्हा कुणीही म्हणजे बुद्धाची आठवण करू शकत नव्हतं.
For many hundreds of years nobody in India knew anything about the Buddha.
आणि अनेक शेकडो वर्ष बुद्धाबद्दल भारतामध्ये कोणाला माहिती सुद्धा नव्हतं.
Some people from Brahmadesh came, they knew.
आता काही लोक ब्रह्मदेशातून आले त्यांना ते माहिती होतं.
They made some repairs and so on.
आणि त्यांनी तिथे काही दुरुस्ती केली.
But in India, everybody had forgotten the Buddha, everybody had forgotten the Mahabodhi temple.
आणि भारतामध्ये सर्वजण बुद्धाला ते विसरून गेले, महाबोधी विहाराला ते विसरून गेले.
And it's really interesting, it was a British general who discovered or remembered recognized that this was the Mahabodhi temple.
आता हे मोठा रोचक आहे की एक ब्रिटिश जनरल होते, त्यांनी ते पाहिलं की हे महाबोधी विहार आहे.
His name is Alexander Cunningham.
आणि त्यांचं नाव होतं अलेक्झांडर कनिंगहॅम.
He is the founder of the Archaeological Survey of India.
तर भारताचा जे पुरातत्व विभाग आहे त्याचे ते संस्थापक होते.
And he's done Buddhists a great service.
आणि बुद्ध धर्मासाठी खरंच त्यांची फार मोठी अशी सेवा झाली.
He discovered many of the ancient sites of Buddhism.
आणि बुद्ध धर्माचे जे काही प्राचीन अशा प्रकारचे स्थळ आहेत ते त्यांनी शोधून काढले.
And began their systematic preservation and repair.
आणि अतिशय पद्धतशीरपणे त्याचं कसं संगोपन करण्यात येईल, त्याला कसं चाबूत ठेवता येईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.
So again and again the Mahabodhi temple has been attacked.
तर पुन्हा पुन्हा महाबोधी विहारावर असे हल्ले झाले.
Again and again it's come back.
आणि परत परत त्याची पुनर्निर्मिती झाली.
So we must bear all this in mind when we hear of this latest attack.
तथा अलीकडे हा जो काही हल्ला झाला तर हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा हे मात्र आपल्या मनामध्ये आपण असू दिलं पाहिजे.
It's happened before, it'll happen again.
आता हे आधी घडलेलं आहे, पुन्हा हे घडेल.
This is the world.
आणि हे जग आहे.
This is what happens in the world.
आणि जगात हे घडत असतं.
So we must remember that.
तर आपण याची आठवण ठेवली पाहिजे.
But I want to concentrate more on that first attack.
आणि पहिला जो काही हल्ला झाला त्याच्यावर मी थोडंसं अधिक लक्ष देऊ इच्छितो.
Because that for us tells us how we need to respond.
आणि त्याच्यातून आपल्याला हे कळतं की आपण कशा प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे.
So The Buddha was sitting there under the tree, as you know. Whether it all happened exactly like this, we don't know anymore. But this is the story that's come to us. And the Buddha made a very, very strong commitment. He said, "May my blood dry up. May my flesh wither. But I will not rise from this seat until I have gained enlightenment."
So
very, very strong commitment indeed.
It's
actually the sort of commitment you need if you're actually to gain enlightenment. You need to put all your energy into it. So the Buddha sat down with that spirit. He tried to concentrate his mind. According to some traditions, he was doing anapanasati. But then he heard a voice. He heard a voice saying, "What are you doing there? What right have you to sit there?" The Buddha just kept on meditating. So this voice said, "Look, I am your ruler. I can control you." And he called in his sons according to legend. They came in with all their weapons. And as we've already heard, those just turned into flowers. So the sons retired. So then Mara called up his daughters. What are they called? Trishna, Arati and Radha. Very beautiful maidens. And, well, they danced. I won't do it. But the Buddha just kept meditating. He didn't even open his eyes. According to the texts, they changed, each of them changed themselves into 100 maidens. But no, the Buddha wasn't bothered. He didn't even notice. So neither the sons nor the daughters could get to the Buddha. Then, of course, Mara came back. "Come on, get off. You've no right to stay there. You're sitting in the central point of the universe. You've no right to sit there. By what right do you sit there?" So the Buddha just touched the earth in front of him, calling the earth to witness all his efforts over so many lifetimes. His sitting there was the result of a long growth. Mara couldn't touch him. He was beyond Mara's control. So this was the first attack at
Bodhgaya.
But who is Mara? Where would we find him?
माराला पण कुठं शोधू?
Where does he live? What's his address?
तो कुठं राहतो? त्याचा पत्ता काय आहे?
What does his passport say?
त्याचा पासपोर्ट काय सांगतो?
What does his identity card say?
त्याची ओळखपत्र कसं आहे?
Well, of course, Mara is not really like that.
तर अर्थातच मारा अशा प्रकारचा नाही.
The Buddha was asked by one of his disciples, "Who is Mara?"
आणि मग बुद्धाच्या एका शिष्याने बुद्धाला विचारलं की मार कोण आहे?
The Buddha said, "Mara is rupa."
आणि मग बुद्धा म्हटले की मार जे आहे ते रूप आहे.
Mara is vedana.
मार वेदना आहे.
Mara is samnya.
मार संज्ञा आहे.
Mara samskara.
मार संस्कार आहे.
मार विज्ञान.
मार विज्ञान.
In other words, Mara is the five skandhas.
दुसऱ्या शब्दात म्हणजे मार म्हणजे पाच स्कंद.
So, you know what the five skandhas are?
आता पाच स्कंद कोणते आहेत आपल्याला माहिती झालं?
I better remind you just in case you don't know.
जर आपल्याला हे माहिती नसेल तर त्याची मी आता आठवण करून दिली पाहिजे.
Well, the Buddhists, the ancient Buddhists, the Buddha divided our experience up into five heaps.
तर आता बुद्धाने काय केलं की आपला हा जो काही अनुभव आहे पाच ढिगाऱ्यांमध्ये त्याचं म्हणजे विभाजन केलं.
स्कंद मीन्स ही.
आता स्कंद म्हणजे एक प्रकारचं म्हणजे आपण ढिगारा म्हणतो.
इट्स अ फायलिंग कॅबिनेट.
जसं काहीतरी जसं फायलिंग कॅबिनेट असतं अशा प्रकारे.
सो देयर आर फाइव ड्रॉअर्स इन दॅट फायलिंग कॅबिनेट.
आता हे जे काही फायलिंग कॅबिनेट आहे पाच असे त्याच्यामध्ये ड्रॉअर आहे.
So everything we know outside us and inside us can be put in one or other of those filing cabinets.
आता जे काही आपल्याला माहिती होतं आत मध्ये आणि बाहेर मध्ये ते या फाइलिंग कॅबिनेट मध्ये त्याला घालता येऊ शकतं.
This रूप.
तर हे रूप होय.
That's everything that my senses show to me.
तर जे काही आहे तर माझे जे काही इंद्रिय मला दाखवतात ते याच्यामध्ये मोडतं.
Very briefly, the external world.
थोडक्यात म्हणायचं म्हणजे बाह्य जग जे काही आहे ते त्याच्यामध्ये येतं.
यू आर लुकिंग एट मी.
आता तुम्ही माझ्याकडे पाहतात.
माय शर्ट इज रूप फॉर यू.
आता माझं जे शर्ट आहे तुमच्यासाठी रूप आहे.
इट्स विज्युअल रूप.
आता हे दृश्य स्वरूपाचं रूप आहे.
यू कॅन हिअर माय व्हॉइस.
तुम्ही माझा आवाज ऐकू शकता.
दॅट्स ऑडिओ रूप.
तर हे जे रूप आहे ते ऐकण्याचं आहे, श्रवण करण्याचं.
इफ आय वॉज टू गिव्ह यू पुरणपुरी दॅट वुड बी टेस्ट.
जर तुम्हाला मी पुरणपोळी दिली तर मग ते स्वाद हे रूप असेल.
द इन्सेन्स दॅट्स स्मेल.
आणि जेव्हा अगरबत्तीचा वास आपण घेतो तर तो वास असतो.
व्हेन आय स्लॅप हिम ऑन द बॅक दॅट्स टच.
पाठीवर जेव्हा मी त्यांना हात मारलेला आहे तर स्पर्श झाला.
सो द एक्सटर्नल वर्ल्ड शोज इटसेल्फ टू अस थ्रू ऑल दीज डिफरंट tastes, touches, smells, etc.
तर हे बाह्य जग जे आहे तर आपण त्याचा स्वाद घेतो, स्पर्श होतो, त्याचा वास येतो, अशा गोष्टी करतो.
That's rupa.
तर हे रूप होय.
Then there's vedana.
मग वेदना.
So when we sense something, it has some impact on us.
तर जेव्हा आपण इंद्रियाच्या माध्यमातून काहीतरी घडतं तेव्हा आपल्याला म्हणजे काहीतरी जाणवत असतं.
If I slap a Amoga Siddhi, it's painful.
जेव्हा मी अमोक सिद्धींना मारतो तर ते थोडस दुःखदायक
असतं. वेदना इन आय नो इन मॉडर्न इंडियन लँग्वेजेस मीन्स पेनफुल फिलिंग.
आता आधुनिक भारतीय भाषेमध्ये वेदनेचा अर्थ म्हणजे काहीतरी दुःखदायक अशा प्रकारची भाव.
बट इन ओल्ड बुडिस्ट लँग्वेजेस इन ओल्ड संस्कृत अँड पाली वेदना मीन्स ऑल फिलिंग प्लेझंट ओ पेनफुल.
परंतु जुनी जी काही भाषा आहे पाली संस्कृत मध्ये वेदनेचा अर्थ असा होतो की एकतर सुखद पण असू शकते किंवा दुःखदही असू शकते.
सो इफ आय स्लॅप हिम दॅट्स पेनफुल वेदना.
तर आता अशा प्रकारे मी मारलं तर हे दुःखद वेदना आहे.
इफ आय स्ट्रोक हिम दॅट्स प्लेझंट पेन.
आणि हरवा जर मी कुरवाडला तर मग ते सुखद वेदना असते.
सो येस एव्हरीथिंग दॅट वी एक्सपिरियन्स इज एक्सपिरियन्स्ड एज प्लेझंट पेनफुल ऑर नीदर जस्ट नथिंग इन पर्टिक्युलर.
तर जे काही आपण अनुभवत असतो एकतर ते दुःखद असतं सुखद असतं किंवा मग ना दुखद किंवा ना सुखदच असतं.
Then the samnya.
आणि मग संज्ञा.
So whatever I experience, I give a label to.
आता जो काही मी अनुभव घेतो तर त्याला मी असं काहीतरी नामाभिधान करतो, लेबल लावतो.
सीलिंग फ्लोर.
आता हा छत आहे, हे खालचं म्हणजे जमीन आहे.
ऑडियन्स.
श्रोते आहेत.
ट्रान्सलेटर.
अनुवादक आहे.
स्पीकर.
वक्ता आहे.
एटसेट्रा. We label everything and interpret it as something.
तर जे काही असतं त्याला आपण एक प्रकारे नामाभिधान करतो आणि एक प्रकारे त्याचा अर्थ पाहतो.
Then we have some desire, some wish in relation to it.
आणि मग याच्या संदर्भात आपल्या मनामध्ये काहीतरी इच्छा असते, काहीतरी त्याला प्राप्तीची एक भाव असतो.
That's samskara.
आणि याला संस्कार म्हणतो.
That's our motivation.
किंवा एक प्रकारचे आपला म्हणजे आंतरिक हेतू आपण म्हणूया.
Then finally, of course, we're aware.
आणि अंतिमतः आपण जागृत आहोत.
We're aware of rupa, vedana, samnya, samskara.
तर आपण रूप, वेदना, संज्ञा, संस्कार याच्याबद्दल जागृत असतो.
So everything that we are consists of these five skandhas.
तर जे काही म्हणजे आता आपण आहोत तर याच्यामध्ये हे पाच स्कंद आहेत.
And in Buddhism it's made clear that there's nothing fixed in these skandhas.
आणि बुद्ध धर्मामध्ये हे स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जे काही स्कंद आहेत ते असे म्हणजे पक्के नाही, त्याच्यात काहीच म्हणजे असं ठोस नसतं, पक्कं नसतं.
There's a constant succession of sensations.
तर हे जे काही संवेदना आहेत तर सातत्याने याच्यामध्ये एक प्रकारे परिवर्तन घडून राहत.
Sights, sounds, smells, they're always coming through our eyes, our ears and so on.
ते जे काही दृश्य आहे, जो काही गंध आहे, जे काही स्पर्श होत राहतं सातत्याने हे आपण अनुभवत राहतो.
Then we're always responding to those with like, dislike.
आणि मग नेहमी या सर्व बाबींना आपण अशा प्रकारे प्रसाद देतो, एकतर ते आपल्याला आवडतं किंवा आवडत नाही.
कॉन्स्टंटली वर लेबलिंग नाउ दिस नाउ दॅट.
आणि मग नेहमीच आपण काय करतो सातत्याने त्यांना काहीतरी नामाभिधान करतो की हे आहे ते आहे.
Constantly our emotions are moving in this direction, that direction, that direction.
आणि सातत्याने मग आपल्या भावना या दिशेने जात असतात, त्या दिशेने जात असतात, अजून दुसऱ्या दिशेने जात असतात.
Even our consciousness is constantly changing.
आणि आपली जी काही चेतना विज्ञान आहे हे सुद्धा सातत्याने म्हणजे बदलत राहतं.
Maybe at the beginning of this talk you were a bit sleepy.
कदाचित जेव्हा प्रवचनाची सुरुवात झाली तर कदाचित थोडीशी तुम्हाला झोप येत असेल.
Maybe your consciousness was a bit dull.
कदाचित तुमची जी काही चेतना आहे विज्ञान आहे थोडस म्हणजे सुस्त असेल.
Maybe it's a bit brighter now.
किंवा ते अतिशय प्रकाशमान असेल, चेतना असेल त्याच्यामध्ये.
Or maybe it's the other way around.
किंवा त्याच्या उलट घडलं असेल.
Maybe you were bright before and now you're going to sleep.
सुरुवातीला मात्र तुम्ही फार उत्साहात होता, आता मात्र तुम्हाला झोप येत असेल.
All the time our consciousness is coming and going.
तर प्रत्येक वेळेस नेहमीच म्हणजे आपली जे काही विज्ञान अशा प्रकारे त्याचं येणं जाणं सुरू राहतं.
सो येस, ऑल दीज फाईव्ह स्कँडर्स, एव्हरीथिंग इन दीज फाईव्ह स्कँडर्स इज कॉन्स्टंटली चेंजिंग.
तर हे जे काही पाच स्कंद आहेत तर सातत्याने याच्यामध्ये परिवर्तन घडून येत राहतं.
सो इन व्हॉट सेन्स आर दे मार?
आता कुठल्या अर्थाने हे मार आहेत?
द बुद्ध सेज दॅट मारा इज दीज फाईव्ह स्कँडर्स.
बुद्ध असं म्हणतात की मार म्हणजे हे पाच स्कंद आहेत.
Well, that's a bit of a puzzle, isn't it?
आता आपल्यासाठी एक मोठा कोडा आहे.
Well, but in effect, it sounds like he's saying is that our very existence is mara.
कारण ते जे काही सांगत आहेत की आपलं हे अस्तित्वच म्हणजे एक मार आहे.
But it's not quite like that.
परंतु हे अगदी असंच नाही.
There's a problem, you see, with the skandhas.
आता स्कंद आपण ज्याला म्हणतो तिथे एक समस्या आहे.
The problem is we get attached to them.
Samasya hi aahe ki yachyashi apan asakt hoto.
We identify them.
Apan tyachyashi swatachi olakh pahato.
We try to fix them.
Apan tyala pakka karayacha prayatna karto.
We say these skandhas are me.
Apan asa mhanto ki ha jo kai skanda aahe ha mi aahe.
They're not him.
म्हणजे हे ते नाही किंवा तो नाही.
वी से दिस बिलॉंग्स टू मी.
आपण असं म्हणतो की हे माझं आहे.
दॅट बिलॉंग्स टू हिम.
आणि ते त्याचं आहे.
सो वी समथिंग दॅट इज कॉन्स्टंटली चेंजिंग वी ट्राय टू फिक्स.
आता जे नेहमीच बदलत राहतं त्याला मात्र आपण पक्क करण्याचा प्रयत्न करतो.
वी ट्राय टू इंटरप्रिट इट इन टर्म्स ऑफ आय अँड माइंड.
आणि मग याचं जे काही आहे अर्थबोध आपण असा घेतो माझं मला असं पाहतो.
सो वेन द बुद्ध सेज दॅट मारा इज द फाईव्ह स्कँडर्स दिस इज व्हॉट ही मीन्स.
आणि जेव्हा बुद्ध असं म्हणतात की मारा म्हणजे हे पाच स्कंद आहेत असा त्याचा अर्थ होतो.
व्हॉट ही मीन्स इज आर क्लिंगिंग टू द स्कँडर्स.
तर त्यांना जे म्हणायचं आहे ते हे आहे की जे काही म्हणजे हे स्कंद आहेत त्याच्याशी आपण आसक्त असतो.
वी डोंट रेकॉग्नाइज द ट्रू नेचर ऑफ दीज स्कँडर्स.
आणि हे जे काही स्कंद आहे त्याचं जे काही सत्य स्वरूप आहे ते मात्र आपण ओळखत नाही.
वी डोंट सी देम एज दे रियली आर.
ते जसे आहेत तसे आपण ते पाहू शकत नाही.
आय थिंक दॅट दिस बॉडी दिस पर्टिक्युलर एक्सपिरियन्स नाउ इज मी.
आता मला असं वाटतं की हे जे काही माझं शरीर आहे आता हा जो काही अनुभव मी घेतो आहे हे म्हणजे मी आहे.
व्हॉटएव्हर थ्रेटन्स दॅट थ्रेटन्स मी.
आणि मग याला जो काही धोका वाटतो तो धोका मला जाणवतो.
कॉजेस मी अ लॉट ऑफ पेन.
हा त्याच्यामुळे मला मोठं दुःख होतं.
कॉजेस मी टू गेट अँग्री.
हा त्याच्यामुळे मला मोठा राग येतो.
Causes me to blow things up, for
instance.
So Mara is my clinging to the skandhas as self.
आणि मार म्हणजे माझं एक प्रकारे स्वशी असं आसक्त असणं किंवा स्वला पकडून ठेवणं.
That's essentially what the Buddha is saying.
जर सारूपात पाहिलं तर बुद्ध हेच सांगत आहे.
But there's a bit of a puzzle here, isn't
there?
I've in a way made a rather philosophical point, you could say.
तर आपण असं म्हणू शकाल की मोठा एक तत्वज्ञानाच्या स्वरूपात मी हा मुद्दा मांडलेला आहे.
Perhaps some of you had difficulty seeing what I meant.
कदाचित आपणापैकी काही लोकांना मी काय म्हणतो आहे हे समजण्यासाठी थोडी अडचण होत असेल.
But the Buddha doesn't speak of the Buddha of Mara like that.
परंतु बुद्धाने मात्र मारा बद्दल असं काही सांगितलं नाही.
He has a conversation with Mara.
बुद्धाचा माराशी संवाद झाला.
This is a bit strange, isn't it?
आता हे मोठं विचित्र वाटतं नाही का.
The five skandhas as clinging have a conversation with you.
आता पाच स्कंद जे आपण पकडून ठेवलेले आहेत त्यांचा आपल्याशी संवाद होतो आहे.
Again and again in the Buddhist scriptures you see Buddhist monks and nuns. We looked at some nuns recently. They sit in meditation and Mara comes to visit them.
तर आता आपण पाहतो की जे काय भिक्षू आहे भिक्षुणी आहे तर ते ध्यान करायला बसतात आणि मग मार तिथे येतो.
And Mara tries to confuse them.
आणि मग मार जो आहे तो संभ्रमित करायचा प्रयत्न करतो.
Mara tries to catch them.
हा मार त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो.
Mara tries to pull them away from their meditation.
आणि मार त्यांना ध्यानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो.
Mara tries to get them to do something unskillful.
आणि मार काहीतरी अकुशल त्यांच्या हातून घडावं अशा प्रकारे प्रयत्न करतो.
And in the Buddhist scriptures Mara is presented as a person.
आणि बौद्ध ग्रंथांमध्ये माराला एक व्यक्ती अशा प्रकारे दाखवलेला
आहे. He is presented as a well, I was going to say human being, but as a personality.
परंतु एक व्यक्तित्व म्हणून एक व्यक्ती म्हणून त्याचं म्हणजे एक प्रकारे वर्णन ग्रंथांमध्ये येतं.
Mara has a voice.
मार त्याचा आवाज असतो.
He even has a body.
हा त्याचं शरीर असतं.
Although he can take on any body he likes.
परंतु जे शरीर त्याला हवं असेल ते शरीर तो धारण करू शकतो.
So Mara appears to the Buddha, appears to these monks and nuns.
तर मार बुद्धांपुढे प्रकट होतो. हे जे भिक्षू भिक्षुणी आहेत त्यांच्यापुढे प्रकट होतो.
So what's all that?
आता हे सगळं काय आहे?
Is this just old superstition?
तर हे जुना काहीतरी अंधश्रद्धा आहे का?
Has this got any relevance to us?
तर याचा आपल्याशी काही संबंध आहे का?
Well, brothers and sisters, I think we should take it very seriously.
मला वाटतं बंधू आणि भगिनींनो याला आपण फार गंभीरपणे घेतलं पाहिजे.
I tell you, I think we should take him very seriously because I've met Mara.
आता मी तुम्हाला सांगतो आहे की आपण हे फार गंभीरपणे घेतलं पाहिजे कारण मी माराला भेटलो आहे.
In fact, I meet Mara all day long.
आणि वास्तविक पाहता मी पूर्ण दिवसभर माराला आज भेटत राहिलो.
Mara is always saying things to me.
तर मार मला नेहमीच वाचा हे सांगत होता.
Mara is always saying things like, oh, relax, don't get up for meditation this morning.
आणि मार सांगतो की आता विश्रांती कर सकाळी ध्यानाला उठू नको.
You've worked so hard, you deserve a rest.
आता तुम्ही फार कष्ट केलेले आहेत तर तुम्हाला खरंच आता विश्रांती घेतली पाहिजे.
Mara says things like, it's not really your fault.
आणि मार मग अशा प्रकारच्या बाबी आपल्याला सांगतो की यात तुमचा काही दोष नाही.
इट्स नॉट युअर फॉल्ट यू आर इन अ नेगेटिव्ह मेंटल स्टेट.
जर तुम्ही नकारात्मक मानसिक अवस्थेमध्ये असाल तर यात तुमचा काही दोष नाही.
इट्स हिज फॉल्ट.
हा तो त्याचा फॉल्ट आहे किंवा त्याचा दोष आहे.
इट्स देअर फॉल्ट.
हा तो त्यांचा दोष आहे.
मारा हॅज दॅट व्हॉइस.
तर माराचा हा आवाज असतो.
एम आय दी ओनली पर्सन हू हियर्स मारा.
आता माराचा हा आवाज ऐकणारा मी जसा एकटा व्यक्ती आहे ना.
Oh, good, at least Madhavi hears. I'm sure many do. Mara is a voice inside your own head.
तर अनेक लोकांना तो आवाज ऐकू येतो. तर मारायचा हा जो काही आवाज आहे तो आपल्या मेंदूमध्ये असतो, डोक्यात असतो.
इन अ वे यू कॅन से मारा इज यू.
एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की मार म्हणजे तुम्ही असता.
बट इन अ वे मारा इजंट यू.
परंतु दुसऱ्या अर्थाने पाहिलं तर मार तुम्ही नसता.
बट मारा वेदर इज यू ऑर नॉट यू, He's there as a voice inside your mind.
आता मार तुम्ही आहात की तुम्ही नाही, परंतु मार नेहमी मात्र तुमच्या आतमध्ये इथं आवाजाच्या रूपात असतो.
And it's very, very important to be able to identify Mara.
आणि हे अतिशय महत्वाचं आहे की माराला ओळखणं.
Because once you can identify Mara, he has no power.
आणि जर एकदा तुम्ही माराला ओळखलं तर मग मात्र त्याच्यामध्ये काही शक्ती उरत
नाही.
आणि ग्रंथांमध्ये परत परत पुन्हा पुन्हा ही बाब सांगितलेली आहे.
Mara comes to the Buddha.
मार बुद्धाकडे येतो.
He starts trying to pull the Buddha.
आणि बुद्धाला तो ओढण्याचा तो प्रयत्न करतो.
And the Buddha says, Mara, I know who you are.
आणि मग बुद्ध म्हणतात की मार तुला मी ओळखलेला.
And Mara goes,
आणि मार मग असा तिथून पळून जातो.
And disappears.
हा तो पळून जातो, अप्रकट होतो.
As soon as you see Mara, he disappears.
आणि जसं तुम्ही माराला बघता तसा तो तिथून म्हणजे गुप्त होतो किंवा निघून जातो.
So it's very, very important to know Mara.
तर हे अतिशय महत्वाचं आहे की माराला ओळखणं.
Now, the other very striking thing about the story of the Buddha and Mara is how it began.
तर आता हे बुद्ध जे रोचक आहे की बुद्धाची जी काही गोष्ट आहे महाराजची आणि बुद्धाची ती कशी सुरुवात झाली.
यू रिमेंबर द बुद्ध सिट्स डाउन विथ दॅट व्हेरी व्हेरी ग्रेट डिटर्मिनेशन.
आता आपल्याला माहिती आहे की बुद्ध अतिशय दृढ निश्चयाने तिथं बसले.
मे द ब्लड ड्राय, मे द फ्लेश विदर.
हा रक्त जर चुकून गेलं, मात जरी गुळून गेलं तरी मी बसेल.
आय एम नॉट गोइंग टू मूव.
हा इथून काय मी हलणार नाही.
दॅट्स व्हेन मारा गेट्स इंटरेस्टेड.
आणि मग इथे मात्र माराला मोठी रुची निर्माण होते.
मारा इज रिअली इंटरेस्टेड इन यू इफ यू आर नॉट ट्राइंग टू मेक एन एफर्ट.
तर मारा तेव्हाच म्हणजे तुमच्यामध्ये रुची घेत नाही जेव्हा तुम्ही कुठलाही म्हणजे काहीतरी प्रयत्न करत नाही.
ही डझंट हॅव टू बॉदर.
हा त्याला काहीच म्हणजे चिंता नसते.
बिकॉज यू विल डू हिज वर्क फॉर हिम.
कारण त्याचं जे काम आहे ते तुम्ही करणार आहात.
ही डझंट नीड टू गो टू ऑल दॅट एफर्ट.
हा मग त्याला काही प्रयत्न करण्याची गरज नसते.
यू विल डू स्ट्यूपिड थिंग्स, यू विल डू इग्नोरंट थिंग्स, यू विल डू फूलिश थिंग्स.
हा मग जे काही मूर्खपणाच्या बाबी आहे, जे काही अज्ञानाच्या बाबी आहेत त्या तुम्हीच करणार.
मारा इज इंटरेस्टेड वेन यू ट्राय टू वेक अप.
मार तेव्हाच रुची घेतो जेव्हा तुम्ही जागता किंवा जागृतीचा काही प्रयत्न करता.
मार इज इंटरेस्टेड वेन यू मेक अन एफर्ट.
मार तेव्हा रुची घेतो जेव्हा तुम्ही काही प्रयत्न करता.
मार इज इंटरेस्टेड वेन यू ट्राय टू चेंज युअरसेल्फ.
मार तेव्हा रुची घेतो जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करता.
यू कुड से वेन यू डू दॅट यू सेट अप अ टेंशन विद इन युअरसेल्फ.
आणि तुम्ही असंही म्हणू शकता की जेव्हा तुम्ही असं करायला जाता तर स्वतःमध्ये जाऊन काही तुम्ही तणाव निर्माण करता.
यू वॉन्ट टू बी मोर दॅन यू नाऊ आर.
तर आता जे काही तुम्ही आताच्या पेक्षा काहीतरी अधिक तुम्हाला हवं असतं.
यू वॉन्ट टू मूव्ह बियॉन्ड युअर प्रेझेंट लेव्हल.
तर आता जे काही आपलं स्तर आहे त्या स्तराच्या पलीकडे तुम्ही जाऊ इच्छिता.
सो समथिंग इन यू वॉन्ट्स टू मूव्ह फॉरवर्ड, यू कुड से.
तर असं आपण म्हणू शकतो की आपल्यामध्ये काहीतरी आहे जे पुढे जाऊ इच्छितं.
बट क्वाइट अ लॉट ऑफ यू इजंट इंटरेस्टेड.
आता आपल्यापैकी बहुतेक जण जे आहेत त्यांना याच्यामध्ये रुची नसते.
क्वाइट अ लॉट ऑफ यू जस्ट वॉन्ट्स टू गो ऑन एज युजुअल.
आणि आपल्यापैकी बहुतेक लोक असे आहेत की ज्यांना एक सर्वसाधारण म्हणजे जीवन जे आहे ते केवळ जगावंच वाटतं.
सो व्हेन यू स्टार्ट मेकिंग अन एफर्ट, मारा गेट्स इंटरेस्टेड.
आणि जेव्हा केव्हा तुम्ही प्रयत्न करू लागता तेव्हा माराची रुची निर्माण होते.
अँड मारा इज सो क्लेव्हर.
आणि मार अतिशय शहाणा आहे.
ही नोज यू लाईक नोबडी एल्स.
आणि तो बरोबर तुम्हाला जाणतो अशा प्रकारे तुम्हाला कुणीही जाणत नसेल.
नोज यू बेटर दॅन युअर वाईफ.
हा तुमच्या पत्नीपेक्षा तुम्हाला चांगला ओळखतो.
नोज यू बेटर दॅन युअर हस्बंड.
हा तुमच्या पतीपेक्षा तुम्हाला चांगला ओळखतो.
इव्हन दो समटाइम्स हस्बंड अँड वाईफ सीम लाईक मारा, ही नोज यू बेटर दॅन दॅट.
आणि कधी कधी पती पत्नी मारा सारखेच वाटतात हे त्याला चांगलं माहिती आहे.
मारा नोज यू बेटर दॅन द बेस्ट फ्रेंड यू एव्हर हॅड.
तर मार जो आहे तुमचा अतिशय चांगला जो मित्र असेल त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे तुम्हाला जाणतो.
ही नोज ऑल युअर वीकनेसेस.
हा तुमचे जे काही समजा कमकुवत अशा बाबी आहेत त्या त्याला चांगल्या माहित असतात.
मारा इज द एक्सपर्ट इन यू.
तर मारा हा एक प्रकारे तज्ञ असतो तुमच्याबद्दल. तो बरोबर जाणतो.
ही हॅज अ पीएचडी इन यू.
हा तुमच्याबद्दल जणू काही त्याने पीएचडी केलेली असते.
ही नोज एव्हरी ट्रिक अँड टर्न ऑफ युअर माइंड.
तर तुमच्या मनाची जी काही ट्रिक आहे, तुमचं मन कसं कार्य करतं हे सगळं त्याला माहिती असतं.
अँड ही यूजेस दोज टू पुल यू बॅक.
आणि मग याचाच उपयोग करून तुम्हाला तो मागे खेचत असतो.
I'm telling this story, but it's literally true.
आता मी तुम्हाला गोष्ट सांगतो आहे, परंतु शब्दशः हे सत्य आहे.
The voices in your head, your own voices you could say, but the voices in your head that try to pull you back are so cunning.
आणि तुमच्या मनामध्ये हा जो काही आवाज आहे, तुमचाच आवाज असतो, पण तो एवढा म्हणजे धूर्तपणे तुम्हाला मागे खेचत असतो.
So we're all in that great struggle.
तर आपण सर्वजण अशा या मोठ्या संघर्षामध्ये असतो.
We're drawn towards the Buddha.
आपण बुद्धाकडे आकर्षिला जातो.
But we're pulled back by Mara.
परंतु माराद्वारे मात्र आपण मागे खेचल्या जातो.
And it's really important that we become clear about that struggle.
आणि हे अतिशय महत्वाचं आहे की हा जो काही संघर्ष आहे त्याच्याबद्दल आपण स्पष्ट झालो पाहिजे.
And it's important we learn to recognize Mara, I've seen you.
आणि हे महत्वाचं आहे की हे आपण ओळखू शकलो पाहिजे आणि म्हणू शकलो पाहिजे की मारा तुला मी पाहिलेला आहे.
आय नो दॅट्स यू मार.
हा मला माहिती आहे की हे मार आहे.
आय एम नॉट लिस्निंग टू यू.
हा तुझं मी ऐकणार नाही.
देन मारा जस्ट डिसअपीयर्स.
आणि मार तिथून म्हणजे अगदी निघून जातो.
As soon as you've named him, he disappears.
जसं तुम्ही त्याचं नाव घेता तो तिथून निघून जातो.
सो लेट्स लुक एट अ फ्यू ऑफ मारा'स व्हॉइसेस अँड सी इफ यू रेकग्नाइज एनी.
आता बघूया माराचे काही म्हणजे आवाज आहेत आणि बघूया की तुम्हाला ते ओळखता येतात.
आय वॉज ट्राइंग टू थिंक ऑफ दिस दिस आफ्टरनून व्हाइल आय वॉज प्रिपेअरिंग.
तर आज दुपारी मी याचा विचार करत होतो जेव्हा मी हे प्रवचन तयार करीत होतो.
बट आय केप्ट फॉलिंग अस्लीप.
परंतु मला परत परत झोप येत होती.
दॅट इज सच अन अनप्लेझंट टॉपिक दॅट आय जस्ट केप्ट फॉलिंग अस्लीप.
कारण हा एवढा म्हणजे असा नावडीचा विषय आहे की मला परत परत झोप येत होती.
बट लेट मी जस्ट से आय होप आय डोंट सेंड यू टू स्लीप.
अशी आशा आहे की तुम्हाला मात्र झोप येणार नाही.
But yes, there's those voices of blame.
तर जसं आपण जो दोष देतो इतरांना हा एक आवाज आपल्यामध्ये असतो.
We don't take responsibility for ourselves.
तर आपण स्वतःची जबाबदारी घेत नाही.
We blame others for our state. We blame others for our state.
तर आपली जी काही स्थिती आहे त्याच्यासाठी आपण इतरांना दोषी ठरवतो.
You know that phrase, he made me angry.
आता हे वाक्य प्रयोग आपण ऐकतो की त्यांच्यामुळे मला राग आला.
What is it?
त्यांच्यामुळे मला राग आला.
There you are. But he can't make you angry.
परंतु तो तुम्हाला म्हणजे असं राग आणण्यासाठी जबाबदार ठरू शकत नाही.
He does something.
त्याने काहीतरी केलं.
Then you get angry.
आणि मग तुम्हाला राग आला.
But we blame other people for our own negative states.
परंतु आपण आपली जी काही नकारात्मक स्थिती आहे त्याच्यासाठी आपण इतरांना दोष देतो.
सो वी ब्लेम.
तर आपण दोष देतो.
ब्लेम इज द व्हॉइस ऑफ मारा.
तर हा जो काही दोष देणं आहे हा माराचा आवाज आहे.
वी कॉन्स्टंटली लुकिंग टू एस्केप आवर पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी.
आणि आपण नेहमीच आपली जी काही व्यक्तिगत जबाबदारी आहे त्याच्यातून आपण पळवाट शोधत असतो.
सो व्हेन यू हिअर दॅट व्हॉइस सेइंग ही मेड मी अँग्री, से मारा आय सीन यू.
आणि जेव्हा तुम्ही असा आवाज ऐकता की त्यांच्यामुळे मला राग आलेला आहे तेव्हा तुम्ही म्हटलं पाहिजे की मारा तुला मी ओळखला आहे.
देन देयर इज अनदर ऑफ द गेम्स दॅट मारा प्लेज.
आणि मग अजून काही खेळी आहेत ज्या खेळी मार खेळत असतो.
देयर दीज वन्स ही ट्राइज ऑन मी, मेबी दे आर डिफरंट ऑन यू, आय डोंट नो.
आता माझ्यावरही त्यांनी अशा प्रकारच्या खेळी केलेल्या आहेत. आता तुम्हाला असा अनुभव येतो का मला माहिती
नाही. फॉर मी.
मी बिचारा.
ओह सुबुती, यू नो यू आर गेटिंग ओल्ड.
हा सुबुती, आता तू म्हातारा होत चाललाय.
इट्स सो हॉट.
हा इथं एवढं गरम आहे.
सो मच नॉइज.
हा एवढा म्हणजे इथं गोंधळ आहे, आवाज आहे.
ओह युअर स्टमक इज नॉट गुड.
हा पोट काय तुझं चांगलं नाही.
फोर सुबुती.
हा बिचारा सुबुती.
डोंट बॉदर.
हा दाता काही त्रास करू नको.
जस्ट रिलॅक्स.
हा आराम करा.
नो नॉट सेइंग इट्स नॉट ओके टू रिलॅक्स.
तो म्हणतो की ठीक आहे आता आराम कर.
बट इट्स द मेंटल ऍटिट्यूड.
तर हा एक प्रकारची मानसिक प्रवृत्ती आहे.
फॉर मी.
हा मी बिचारा, मी गरीब.
मार इज व्हेरी इज लाइक वन ऑफ दोज फ्रेंड्स. ओह अमोक सिटी, ओह यू रियली आर सच ट्रबल यू हैव.
तर मार अशा प्रकारे म्हणतो की अमोक सिद्धी, खरंच किती तुम्ही कष्ट करता, किती त्रास सहन करता.
गो अवे मार.
तर मारा इथून निघून जा.
It's doing you no good at all. And then this Mar has got another song he sings.
आणि मग मार अजून एक गीत आहे तो तो गातो.
इफ ओनली,
जर असं घडलं असतं तर.
इफ ओनली आय हॅड दिस, इफ ओनली आय हॅड दॅट,
जर माझ्याकडे हे असत, जर मला ते मिळालं असत.
इफ ओनली आय हॅड दॅट, देन आय कुड मेक अ रिअल एफर्ट.
आणि जर माझ्याकडे हे असत तरच मी खरोखर प्रयत्न केला असता.
आय कांट डू मेडिटेशन, इफ ओनली आय हॅड सम फ्री टाइम, इफ ओनली this, that, the other, I would really go to the center, but if only I had a bigger car.
तर मी केंद्रात गेलो असतो जर माझ्याकडे मोठी कार असती.
So if only is a very strong voice of the Buddha.
जर असं असत तर
माराचा
हवा.
That was Mara, he came in there.
मार इकडे आलो डोक्यात.
Then, of course, no, I can't. I'm too little.
Sorry?
I'm too little.
मी फार लहान आहे, छोटा आहे.
I'm a little man.
मी छोटा माणूस
आहे. I can't do that sort of thing.
मी अशा प्रकारच्या बाबी काही करू शकत नाही.
You know, people like me, we can't do that.
माझ्यासारखे जे लोक आहेत ते काय असं करू शकत नाही.
Oh, yes, it's very good, very, very clever people. They can meditate, yeah.
जे फारच बुद्धिमान आहे, चांगले लोक आहे, ते ध्यान करू शकतात.
यु नो, पीपल हू हॅव दिस ऑर दॅट, पीपल हू आर रिच, पीपल हू आर दॅट, पीपल हू आर दिस, दे कॅन डू इट.
तर असे लोक जे श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे हे आहे ते आहे, ते हे करू शकतात.
सो यू स्पीक दिस व्हॉइस ऑफ लॅक ऑफ कॉन्फिडन्स.
तर हा जो काही आवाज आहे, तर आपल्यामध्ये आत्मविश्वासाचा जो अभाव असतो, ही हा आवाज आपल्याला ऐकतो.
इट्स द वे मारा स्टॉप्स यू फ्रॉम मेकिंग एन एफर्ट.
तर मार आहे जो तुम्हाला प्रयत्न करण्यापासून इथं थांबत असतो.
ही सो क्लेव्हर, ही फाइंड्स युअर वीकनेस अँड ही पुल्स यू.
तर तो एवढा हुशार असतो की तुमच्या ज्या काही कमकुवत बाबी आहेत त्या शोधून काढून तुम्हाला मागे ओढतो.
यू रियली नीड टू बी एबल टू रेकग्नाइज हिम.
आणि खरोखर तुम्हाला हे ओळखणं फार गरजेचं आहे.
हिज गॉट अनदर वॉइस.
त्याचा अजून एक आवाज आहे,
यू आर डूइंग ओके.
तुम्ही जे काही करत बऱ्यापैकी करत आहात.
You're doing very well indeed.
तुम्ही खरोखर फार चांगलं करत आहात.
In fact, in just a little while you'll be sitting under the Bodhi tree.
आणि खरं म्हणजे आताच काही वेळापूर्वी तुम्ही बोधिवृक्षा खाली बसून होता.
Maybe you're a stream entrant.
कदाचित तुम्ही श्रोतापन्न झाला असाल.
If you're a stream entrant, you don't need to make an effort.
आणि आता तुम्ही श्रोतापन्न झाला असाल तर प्रश्न करण्याची काही गरज नाही.
In other words, Mara sort of suggests to you, you're better than you are.
आणि मग दुसऱ्या शब्दात म्हणायचं म्हणजे मार हे सांगायचा प्रयत्न करतो, तुम्ही जे आहात त्याच्यापेक्षा काहीतरी तुम्ही अधिक वरचढ झालात असं तो सांगतो.
देन मारा ही ट्राइज टू मेक यू रिलॅक्स.
आणि मग मार काय करतो, तुम्हाला अगदी विश्राम आणि तुम्ही अगदी आरामात राहा असं सांगतो.
नो, रिलॅक्सेशन इज गुड.
आता आराम करणं हे चांगलं आहे.
यू कॅन बी व्हेरी रिलॅक्स बट बी मेकिंग अ लॉट ऑफ एफर्ट.
आता तुम्ही अगदी आरामात विश्राम करत राहू शकता, परंतु तरी पण तुमचे प्रयत्न सुरू राहू शकतात.
व्हॉट वी मीन बाय लेझीनेस इन द बुद्ध धर्म इज नॉट मेकिंग एन एफर्ट टू डेव्हलप युअर माइंड.
आता बुद्ध धर्मामध्ये आळस कशाला म्हटलेला आहे, की जेव्हा आपल्या मनाचा विकास करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत नाहीत त्याला आळस म्हटलेला आहे.
यू कॅन बी लाईंग डाऊन, यू कॅन बी रिलॅक्सिंग अँड स्टिल मेकिंग एन एफर्ट.
आता तुम्ही खाली पडलेला असाल किंवा आरामात बसलेला असाल, त्याही वेळी तुमचे काही प्रयत्न सुरू असतील.
यू कॅन बी रशिंग अराउंड डुईंग लॉट्स ऑफ थिंग्स अँड मेकिंग नो एफर्ट.
आता तुम्ही इकडे तिकडे धावत असाल, परंतु तिथे मात्र तुमचे काहीच प्रयत्न होत नसतील.
सो लेझीनेस इज नॉट ट्राइंग टू डेव्हलप युअर माइंड.
आणि मग आळस म्हणजे काय आहे, की जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचा विकास करायचा प्रयत्न करीत नाही.
सो मारा सेज टू यू, रिलॅक्स आराम से.
आणि मग मार म्हणतो की आरामात करा, आरामात राहा.
डोंट वरी अबाउट अ फ्यू नेगेटिव्ह थॉट्स.
जर काही नकारात्मक थोडे विचार असतील तर त्याची काही काळजी करू नका.
नेव्हर माइंड.
त्याची काही पर्वा करू नका.
जस्ट डोंट वरी अबाउट इट.
याची काही चिंता करू नका.
जस्ट रिलॅक्स.
आरामात राहा.
So you just indulge yourself in those negative states.
आणि मग अशा मानसिक अवस्थेमध्ये तुम्ही स्वतःला गुंतवून ठेवता.
So they get stronger.
आणि मग ते अजून सशक्त होतात, अजून मोठे होतात.
That's the law of karma. That's the law of karma.
आणि हाच म्हणजे कर्म नियम.
And of course Mara is so happy.
आणि मग अर्थातच माराला मोठा आनंद होतो.
Because now you're doing his work for him.
कारण आता तुम्ही महाराजाचे कार्य आहे ते तुम्हीच करत आहात.
Now there are many other voices of Mara.
आणि अशा प्रकारचे अनेक आवाज आहेत जे माराचे आहेत.
And perhaps you all should go home and just write a long list of Mara's dialogues.
कदाचित मारा आपल्याला कसा त्याचा आवाज असतो, त्याचा काय संवाद असतो, याची आपण घरी जाऊन एक सूची तयार करू शकतो.
It's those voices in your mind that pull you back from making a proper ethical effort.
आणि तुमच्या मनामध्ये जे काही आवाज असतात, हे आवाज जो काही नैतिक तुमचा प्रयत्न आहे, नैतिक विकासासाठी प्रयत्न आहे, ते करण्यापासून तुम्हाला मागे ओढत असतात.
Those voices that tempt you to act unskillfully.
आणि मग हा जो काही आवाज आहे, अकुशल कार्य करण्यासाठी तुम्हाला एक प्रकारे प्रोत्साहित करत असतो.
You know, just one little drink.
आता एक थोडासा दारूचा प्याला.
You know, just with a friend, just one little drink.
हा मित्रासोबत एक छोटासा म्हणजे एक दारूचा प्याला.
But the trouble is, a glass has no bottom.
आता इथं अडचण अशी असते की जो ग्लास असतो त्याला मात्र खाली काही बुडत नसतं.
सो यू टेक वन ड्रिंक अँड यू फॉलो विथ अनदर अँड अनदर अँड अनदर.
मग एक प्याला घेतला, दुसरा, तिसरा, आणि असं सुरूच राहतं.
आय नो, आय डन इट.
आता मला माहिती आहे कारण मी हे केलेलं आहे.
अ लॉंग टाइम अगो, ऑफ कोर्स.
अर्थात फार पूर्वी असं मी केलेलं आहे.
But yes, you know, it starts with that thought in your mind, just one little drink.
आणि मनामध्ये मग असं विचारतो की थोडंसं जाता, एक छोटंसं म्हणजे ग्लास घेतो.
आय रिमेंबर व्हेन आय वॉज यंग आय स्मोक्ड सिगरेट्स.
आता मला आठवतं जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मी सिगारेट ओढायचो.
And I tried to give them up.
आणि मग ते सोडायचा मी प्रयत्न करीत होतो.
It's quite difficult to give them up once you've started.
आणि जेव्हा एकदा सुरुवात झाली तर ते सोडणं मात्र मोठं कठीण जातं.
So after about a year of not having any cigarettes, one day the thought came to me, why don't I just have one cigarette?
आणि मग एक वर्ष झालं मी सिगारेट ओढली नाही. मग एक दिवस मला विचार आला की एकदा आता सिगारेट ओढायला काय हरकत.
Then I can show that I'm strong enough just to have one.
आणि मग मी सांगू शकेल की पहा, मी केवळ एकच सिगारेट घेतली, मी सांगू शकेल की मी किती मजबूत आहे.
It took me 2 years to give up again.
आणि मग परत ते सोडण्यासाठी 2 वर्ष लागले.
So that's Mara for you.
तर हा मार असतो.
He finds a way of getting you to do something that's either unskillful or against your own interests.
आणि मग तो असं काय करतो आणि तुम्हाला करण्यास भाग पाडतो जे अकुशल असेल किंवा चुकीचं असेल.
And once Mara has got you doing it, he can leave you.
आणि मग एकदा जर तुम्ही माराने सांगितलं की तुम्ही हे करा, तुम्ही ते करायला लागला तर तुम्हाला सोडून जातो.
You'll do his work for him.
आणि मग त्याचं कार्य तुम्ही करत राहा.
He can go and concentrate on somebody else.
आणि मग तो जाऊन दुसऱ्या कोणावर लक्ष केंद्रित करतो.
So we really need to be aware of Mara speaking in our minds.
तर आपण याची काळजी घेतली पाहिजे, जागृत असलो पाहिजे की मार आपल्या मनामध्ये बोलत असतो.
And I think it's very helpful to identify those voices as Mara.
आणि हे महत्वाचं आहे की हा जो काही आवाज असतो तो मार म्हणून आपल्याला ओळखता आला पाहिजे.
Of course we know in a sense they're our own voices.
अर्थात आपल्याला माहित असतं की हा आपलाच आवाज असतो.
But in a way they're not.
परंतु जर असं पाहिलं तर ते काही आपला आवाज नसतो.
You see, who are we?
आता आपण कोण आहोत?
We are not something fixed.
आपण काहीतरी पक्के, अगदी घट्ट अशा प्रकारे नाही.
We consist of the 5 skandhas.
तर आपण 5 स्कंदांनी बनलेलो.
The 5 skandhas are constantly changing.
आणि हे 5 स्कंद सातत्याने त्याच्यामध्ये परिवर्तन घडून येतात.
There's nothing fixed in there at all.
याच्यामध्ये काही असं म्हणजे पक्कं नसतं.
You can look through those 5 heaps, you won't find I.
आणि या 5 ढिगाऱ्यांमध्ये जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला हा मी तिथं सापडणार नाही.
सो वेन वी से द वर्ड आय, वी जस्ट मीन, वेल, व्हेरी वेगली अ पर्टिक्युलर कॉम्बिनेशन ऑफ एक्सपिरियन्स.
आणि जेव्हा आपण असं म्हणतो की मी, तर काही आपले जे काही विशिष्ट प्रकारचे अनुभव असतात त्या अनुभवाचं एकत्र काहीतरी आपण ते पाहत असतो.
बट वी बिकम व्हेरी अटॅच टू दॅट.
परंतु त्याच्याशी मात्र फार आपण आसक्त होतो.
वी थिंक दॅट इट्स फिक्स्ड.
आपल्याला वाटतं की हे असंच आहे, पक्क आहे.
ऍक्च्युली as we've seen, it's constantly changing.
वास्तविक जे काही आपण पाहतो सातत्याने त्याच्यामध्ये परिवर्तन होत राहतं.
नाउ व्हेन यू गो फॉर रेफ्यूज टू द 3 jewels, यू आयडेंटिफाय विथ सर्टन व्हॉल्युशन्स विद इन यू.
आणि जेव्हा तुम्ही म्हणजे बुद्ध धम्म संघाला शरण जाता तेव्हा तुम्ही पाहता की तुमच्यामध्ये अशी काही इच्छा असते तिकडे जाण्याची.
यू हॅव अ स्ट्रॉंग अट्रॅक्शन टू द बुद्ध.
हा, बुद्धाकडे तुमचं फार असं तीव्र आकर्षण असतं.
यू फील ग्रेट ऍडमिरेशन अँड लव्ह फॉर द बुद्ध.
हा, तर तुमच्या मनामध्ये बुद्धाबद्दल फार मोठी प्रशंसा असते, बुद्धाबद्दल फार मोठं प्रेम निर्माण.
व्हेन यू हियर द धम्म यू थिंक दिस इज द ट्रूथ.
आणि जेव्हा तुम्ही धम्म ऐकता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हेच सत्य आहे.
यू फील अ स्ट्रॉंग अट्रॅक्शन टू इट.
आणि मग तुम्हाला फार तीव्र अशा प्रकारचं आकर्षण निर्माण होतं.
व्हेन यू हिअर ऑफ अ संघ यू फील अ ग्रेट सेन्स ऑफ रिलीफ.
आणि जेव्हा तुम्ही संघ पाहता तेव्हा तुम्हाला मोठा म्हणजे एक सुटकारा असं मिळालं असं वाटतं.
यू सी हिअर इज द आयडियल कम्युनिटी.
आणि तुम्हाला वाटतं की हा आदर्श समाज आहे, संघ आहे.
So you feel a very strong response to these three ideals.
आणि मग हे तीन आदर्श जे आहेत त्याच्या प्रतीचा एक मोठा सशक्त असा प्रतिसाद तुमच्यामध्ये निर्माण होतो.
Your heart responds.
तुमचं जे हृदय आहे तो प्रतिसाद देतो.
Your mind responds.
तुमचं मन जे आहे ते प्रतिसाद देतं.
When you go for refuge, your body responds.
आणि जेव्हा तुम्ही शरण गमन करता तेव्हा तुमचं शरीर प्रतिसाद देत असतो.
So you strongly identify with those forces within you.
आणि मग तुमच्यामध्ये हे जी काही समजा शक्ती असते फार सशक्तपणे तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला पाहू शकता, त्याची ओळख करू शकता.
But they're not the only forces in you.
परंतु अशाच प्रकारची काही आपल्यामध्ये शक्ती असते असं नव्हे.
मार इज देअर टू.
तर तिथे मार सुद्धा असतो.
सो व्हेन यू आयडेंटिफाय विथ गोइंग फॉर रेफ्युज टू द थ्री ज्यूल्स यू कॅन बिगिन टू सी वेअर मार इज.
आणि जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये असा ओळख पाहता की तुम्ही त्रिरत्नाकडे शरणगमन करीता तेव्हा तुम्हाला दिसतं की मार पण तिथे आहे.
सो यू कॅन देन फाईट मारा इफेक्टिव्हली.
आणि मग त्या माराशी तुम्ही परिणामकारकपणे युद्ध करू शकता.
अँड यू फाईट मारा बाय रेकॉग्नायझिंग मार.
आणि मग त्या माराशी तुम्ही युद्ध करता त्या माराला ओळखून.
रेकॉग्नायझिंग दॅट मारा इज मारा.
आणि हे तुम्ही ओळखता की मार जो आहे तो मार आहे.
देन he disappears.
आणि मग मात्र मार तिथून निघून जातो.
So this is the great struggle that we all have to engage in.
आणि हा एक मोठा संघर्ष आहे ज्या संघर्षामध्ये आपण सर्वजण सामील झालो पाहिजे.
This is the great struggle that the Buddha engaged in at Bodhgaya.
आणि हा संघर्ष आहे जो संघर्ष बुद्धाने बुद्धगया इथं केला.
And that struggle goes on.
आणि हा जो संघर्ष आहे तो असा सुरू आहे.
And the Buddha fought that fight in the way that we must fight it.
Ani jasa buddhane ha sangharsha kela ashas prakare apan sudha to sangharsha kela pahije.
With the weapon of awareness.
Tar he je kai jagruti cha shastra aplyakade ahe tyachane to apan samna kela.
Recognizing mara as mara.
Tar mara la mar manun olkhun apan he karu shakto.
So how does this all apply then to what happened today?
Ani mag aaj je kai ghadla त्याला आपण हे कसं लागू करू शकतो.
येस, इन द फर्स्ट प्लेस वी रेकॉग्नाइज दॅट व्हॉट हॅपन टुडे इज जस्ट द वर्ल्ड.
आणि पहिली गोष्ट आपण हे बघू शकतो आज जे काही घडलं तर हे जग आहे, संसार आहे.
इट्स समथिंग दॅट गोज ऑन ऑल द टाइम.
आणि ही अशी बाब आहे जी सातत्याने सुरूच राहते.
पीपल गेट रॉंग्ड इन सम वे देन दे रॉंग समबडी एल्स.
काहीतरी म्हणजे चुकीचं कुठेतरी लोक करतात मग अजून दुसरीकडे काहीतरी चुकीचं ते करत असतात.
At least some people seem to be already thinking that this was probably a revenge for the action of Buddhists in Brahmadesh.
Ata kahi lok ha vichar kartahet ki buddhanni je kai brahmadesha madhe kela mhanje tyachi hi janu kai ek prakar chi pratikriya.
You may have known over the last year or two there's been some very shocking sometimes even massacres by Buddhists against Muslims in Burma.
तर ब्रह्मदेशामध्ये आपण ऐकलं असेल की वर्षा दोन वर्षा आधी काही घटना अशा घडल्या की बौद्धांनी जे तिथले मुस्लिम आहेत त्यांच्यावर फार अत्याचार केले, अगदी त्यांना जीवे सुद्धा मारलं त्यांनी मोठ्या संख्येने.
वी शुड रिमेंबर दिस.
तर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे.
बुद्धिस्ट टू डू टेरिबल थिंग्स.
आणि बौद्ध सुद्धा भयंकर गोष्टी करतात.
इन श्रीलंका द तमिल्स were attacked by Buddhists.
आणि श्रीलंकेमध्ये जे तमिल्स आहेत बौद्धांनी त्यांच्यावर आक्रमण केलं.
आई रिमेंबर सीइंग अ टेरिबल पिक्चर ऑफ अ मॉब of Sri Lankan Buddhists attacking some Tamils with a monk with a sword in his hand.
आणि मी असे काही चित्र पाहिलेले आहे की तिथे श्रीलंकेमध्ये जे तमिल आहेत त्याच्यावर असं आक्रमण केल्या जात आहे, भिक्षूच्या हातामध्ये ती तलवार आहे त्याच्यावर वार करतोय तो, अशी चित्र पाहिली.
So we should not identify in that way.
तर आपण अशा प्रकारे आपली ओळख पाहू नये.
Somebody's attacked us, so we attack them, so we attack them, so they attack them.
कुणी जर आपल्यावर हल्ला केला मग आपण त्यांच्यावर हल्ला करतो मग ते परत आपल्यावर हल्ला करतात.
The Buddha says, hatred does not cease by hatred.
आणि बुद्ध असं म्हणतात की द्वेषाने द्वेष काही संपत नाही.
Yes, we need to defend ourselves with the law if necessary.
आणि जर आवश्यक असेल तर कायद्याने आपण स्वतःचं रक्षण करू शकतो.
Fortunately in India there is the rule of law to some extent.
तर काही मर्यादेपर्यंत म्हणजे भारतामध्ये अशा प्रकारे कायदे आहेत.
And we can rely on that to some extent.
आणि काही मर्यादेपर्यंत आपण त्याच्यावर अवलंबून राहू शकतो.
And we can certainly push for the law to work more effectively.
आणि एक प्रकारे कायद्याने अधिक चांगल्या प्रकारे कार्य करावयासाठी आपण आपली शक्ती लावू शकतो.
But we should be very careful not to think in terms of vengeance.
आणि आपण याची खूप काळजी घेतली पाहिजे की एक प्रकारे आपल्याकडे बदल्याचा असा भाव असू नये, प्रतिशोधाचा भाव असू.
That is mara.
आणि हा मार असतो.
If we allow those voices to come in our mind, we're defeating the very thing that Buddha Gaya is important for.
आणि जर अशा प्रकारचा विचार जर आपल्या मनात असेल तर ज्या कामासाठी बुद्ध गया आहे तो उद्देशच एक प्रकारे याच्यामध्ये मग संपून जाईल.
We should recognize, yes, we feel great sadness when we see such a wonderful place desecrated.
आता आपण हे बघू शकतो की एवढं असं सुंदर असं ठिकाण आहे जेव्हा त्याला क्षती पोहोचते तर आपल्याला कुठेतरी दुःख वाटतं.
But let us not give way to anger.
परंतु क्रोधाला म्हणजे आपण एक प्रकारे संधी इथं देऊ.
लेट्स नॉट गिव वे टू रूमर अँड स्पेक्युलेशन.
आणि मग ज्या काही अफवा असतात, अनुमान लावले जातात, त्याला पण आपण बळी पडता काम.
वी डोंट रिअली नो व्हॉट हॅपन्ड.
आता तुम्हाला हे माहिती नाही खरोखरच काय घडलेलं आहे.
लेट्स वेट अंटिल वी डू नो.
तर आपण वाट पाहिली पाहिजे की खरंच काय घडलेलं आहे.
देन लेट अस लीव इट टू द लॉ टू डील विथ दॅट.
आणि मग कायद्याला त्याचं काम करण्यासाठी आपण संधी दिली.
इफ द लॉ डिलेज एज इट ऑफ्टन डज, लेट अस पुश द लॉ टू वर्क मोर इफेक्टिव्हली.
आणि जर कायद्याने जर समजा काही होत नसेल, ते जर त्याला उशीर लावत असेल, तर जे आपल्याला करणं शक्य आहे ते आपण केलं पाहिजे जेणेकरून ते कायद्याने काही लवकर करतो.
इफ वी बिकम अपसेट अँड अँग्री अँड थिंक इन टर्म्स ऑफ व्हेंजन्स, वी बिट्रेड द बुद्धा.
आणि जर आपणच फार म्हणजे समजा क्रोधात असू, आपण बदला घेण्याचा जर प्रयत्न करण्यात किंवा तसा विचार करत असू, तर एक प्रकारे आपण बुद्धाच्या विरुद्धच जाऊ.
दॅट्स व्हॉट ही सॅट देअर फॉर.
आणि बुद्ध याच्यासाठी तिथे बसले होते.
ही सॅट देअर टू डिफीट मारा.
ते तिथे बसले जेणेकरून ते माराचा पराभव करू शकते.
हु नोज, मारा प्रॉबब्ली वॉज इन द माइंड्स ऑफ द पीपल हू डिड दॅट.
आता आपल्यालाही माहिती आहे की ज्या लोकांनी ते केलं असेल त्या लोकांच्या म्हणजे मनामध्ये मार असेल.
मारा सेड टू देम, लुक एट ऑल द प्रॉब्लम्स युअर पीपल आर हॅविंग.
आणि मग माराने म्हटलं असेल की पहा तुमच्या लोकांना किती अडचणी आहेत.
यू कॅन अटॅक देम.
तुम्ही जाऊन त्यांच्यावर हल्ला करा.
लेट अस नॉट प्ले दॅट गेम.
तर आपण ही खेळी खेळता कामा नये.
येस, वी शुड डिफेंड अवरसेल्फ्स ऑफ कोर्स.
अर्थातच आपण आपली रक्षा केली पाहिजे.
वी शुड यूज द लॉ इफ नेसेसरी.
आणि जर आवश्यक असेल तर कायद्याचा आपण वापर केला पाहिजे.
बट लेट अस नॉट फॉल इन टू द गेम दॅट अदर्स वॉन्ट टू प्ले.
परंतु आपण मात्र इतरांना ज्या खेळी कराव्याशा वाटतात त्याच्यासाठी आपण बळी पडता कामा नये.
And I think part of what we need to do is realize that sometimes we need to speak out against the actions of our own fellow religionists.
Ani anki ek goshta karnyachi garaj aahe ki aaple je mhanje dharma palan karnare ki aaple dhamaje je manse aahet te kadhi kadhi tyancha purti baddal suddha aaplyala bolta ala pahije.
If people are doing something in the name of Buddhism that is against Buddhism, we should make it clear we believe that that's not right.
Ani jar samjha कुणी बौद्ध आहेत आणि असं काहीतरी ते बौद्ध असून करत असेल जे बुद्ध धर्माच्या विरुद्ध आहे, तर मग मात्र आपल्याला ते म्हणता आलं पाहिजे की हे काही योग्य नाही.
बट वेअर दिस प्रेझेंट सिच्युएशन इज कन्सर्न्ड, आय थिंक वी शुड रिमेन क्वाइट काम.
आता अलीकडची सध्याची जी काही परिस्थिती आहे हे बघता आपण थोडं शांत राहिलो पाहिजे.
वी शुड लीव इट टू द लॉ टू डील विथ इट.
आणि कायद्याला त्याचं काम आपण करू दिलं पाहिजे.
लेट्स नॉट गेट इन टू ऑल द पॉलिटिक्स दॅट्स ऑलरेडी स्टार्टेड.
आणि आता जी काही म्हणजे राजनीती सुरू झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण सहभाग घेता कामा नये.
आय बीन फॉलोइंग ऑल द न्यूज ऑन द वेब.
आणि वेबवर जे काही बातम्या येत आहेत ते सगळ्या मी पाहत आहे.
अँड सो मच स्पेक्युलेशन, सो मच अक्युजेशन, सो मच ब्लेम. We really don't know what happened.
आता खूप अनुमान लावले जात आहे, दोषारोपण केल्या जात आहेत आणि खरंच आपल्याला माहिती नाही की नेमकं काय झालं.
But it's getting politicized already.
परंतु आता मात्र त्याचं राजकारण होत आहे.
So let us remain calm.
तर आपण मात्र शांत राहूया.
Let us remember why Buddha Gaya is important.
आणि आपण हे लक्षात ठेवूया की बुद्ध गया का महत्वाची आहे.
It's important because there the Buddha conquered Mara.
बुद्धगया महत्वाची आहे कारण तिथे बुद्धाने मारावर विजय प्राप्त केला.
He conquered the very forces that have caused this atrocity.
आणि तिथं त्यांनी अशा प्रकारची जी शक्ती आहे ज्याच्यामुळे सगळे अत्याचार अन्याय होतात त्याच्यावर विजय प्राप्त केला.
He conquered them by rising beyond them.
आणि त्याच्यावर विजय जो प्राप्त केला त्याच्या पलीकडे जाऊन.
So that is our task, brothers and sisters.
आणि बंधू आणि भगिनींनो हे आपलं काम आहे.
It's our job to rise above those voices of Mara in our own heads.
तर आपल्या डोक्यामध्ये हे महाराजांचे जे काही आवाज आहेत त्याच्या वर आपण उठलो पाहिजे.
And to have a positive and constructive response even to such situations.
आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र अतिशय सृजक अतिशय विधायक अशा प्रकारचा आपला प्रतिसाद असला पाहिजे.
Let's say we condemn all forms of atrocity.
आता आपण हे म्हटलं पाहिजे की कुठल्याही प्रकारचा अत्याचार असो त्या सर्वांचा आपण निषेध करतो.
Whether that by this religion against Buddhism or that religion against Buddhism.
आता ह्या धर्माचा बद्दल धर्माला जर असेल किंवा त्या धर्माचा असेल त्या सगळ्याच प्रकारच्या गोष्टींचा आपण निषेध करतो.
Whether it's by Buddhists against these people.
हा किंवा बौद्ध मग या लोकांविरुद्ध जर असं काय करत असेल तर त्याचाही आपण निषेध.
We condemn all kinds of violent ways of solving problems.
तर ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी जे काही हिंसक प्रकार आहेत त्या सर्व हिंसक प्रकाराचा आपण निषेध करतो.
That's why the Buddha sat there.
आणि यासाठी बुद्ध तिथे बसले होते.
And the Buddha's triumph is forever.
Sorry.
The Buddha's triumph is forever.
आणि बुद्धाने जो काही विजय प्राप्त केला तो सतत म्हणजे तो विजय सुरूच आहे.
They could knock the temple down.
आणि कदाचित तो जे विहार आहे ते कदाचित ते खाली पाडते.
They could root up the Bodhi tree.
हा बोधी वृक्ष जो आहे तो उपटून काढते.
It will grow again.
परंतु तो परत तिथे वाढेल.
The temple will rise again.
विहार परत तो त्याची पुनर्बांधणी होईल.
As long as we are dedicated to the Buddha Dhamma and Sangha.
आणि जर आपण अशा प्रकारे बुद्ध धर्म संघाला समर्पित असू तर पुन्हा असं घडेल.
As long as we fight to conquer Mara.
आणि जोपर्यंत अशा प्रकारे मारावर विजय प्राप्त करण्यासाठी आपण संघर्ष करू असं घडत राहील.
So I hope that I've given you some idea of how at least I approach these issues.
तर मला असं वाटतं की या मुद्द्याकडे मी कसं पाहतो याचं थोडंसं मी आपल्याला काही सांगायचा प्रयत्न केला.
Quite a long time ago, you remember that the Taliban blew up those big Buddha statues in Bamiyan in Afghanistan.
आपल्याला माहिती असेल की काही पूर्वी म्हणजे तालिबान जे आहे ते बामियान मधलं जे मोठं बुद्ध रूप आहे त्याला अगदी त्याने उडवून टाकलं.
So somebody put the BBC onto me.
आणि मग कोणीतरी बीबीसी जे आहे ते माझ्यापर्यंत घेऊन आले.
And they asked me, the BBC reporter asked me, well, you as a Buddhist, what do you think of this?
आणि मग त्या बीबीसी रिपोर्टरनी मला विचारलं की तुम्ही एक बौद्ध म्हणून याच्याबद्दल तुम्ही आता काय करा.
Well, I said, I think it's a great crime, a great atrocity against a really important human cultural artifact.
आणि मी असं म्हटलं की खरं म्हणजे जो काय मानवी अतिशय सुंदर जे आर्किटेक्ट आहे अतिशय चांगलं जे रूप आहे त्याच्याबद्दल हा एक फार मोठा असा एक अपराध झाला.
इट्स नॉट जस्ट अ लॉस टू मी, इट्स अ लॉस टू ह्युमॅनिटी.
आणि हा काही माझंच नुकसान झालं असं नाही तर एक प्रकारे मानवतेचंही नुकसान झालेलं.
सो द रिपोर्टर सेड बट येस बट व्हॉट अबाउट एज अ बुद्धिस्ट.
परंतु रिपोर्टर म्हणाला की बौद्ध म्हणून काय.
येस इट्स अ स्टॅच्यू ऑफ द बुद्धा बट यु नो द बुद्धा इज नॉट इन द स्टॅच्यू.
आता बुद्धाचं ते रूप होतं परंतु बुद्ध काय त्या रूपामध्ये किंवा त्या स्टॅच्यू मध्ये मूर्तीमध्ये ना.
द स्टॅच्यू इज रॉक.
आता जो जे स्टॅच्यू आहे मूर्ती आहे ते एक दगड आहे.
ही ट्राइड टू आस्क मी अगेन बट आय जस्ट वॉजंट गिव्हिंग द रिस्पॉन्स ही वॉन्टेड.
आणि परत परत तो प्रश्न विचारत होता परंतु त्याला जो प्रतिसाद हवा तो प्रतिसाद काय मी देत नव्हतो.
आय वॉज सपोज टू से ओह इट्स अ बुद्धिस्ट आय एम व्हेरी व्हेरी एंग्री बिकॉज दे ब्लोन अप द बुद्धा.
कारण त्यांना असं वाटलं की कदाचित मी असं म्हणेल की हो मी बौद्ध आहे मला खरंच खूप राग आलेला आहे की त्यांनी आता हे बुद्ध रूप जे आहे ते उडवून लावलेलं आहे.
यू कांट ब्लो अप द बुद्धा.
आता बुद्धाला तुम्ही असं काय उडवू शकत नाही.
मारा ट्राइड टू ब्लो हिम अप.
माराने त्यांना उडवण्याचा प्रयत्न केला.
बट ही डिफीटेड मारा.
परंतु माराचा त्यांनी पराभव केला.
सो द तालिबान कांट ब्लो हिम अप.
तर तालिबान सुद्धा त्याला उडवू शकत नाही.
हूएवर ब्लू अप ब्लू दोज बॉम्ब्स अप इन बोडगाया this morning they can't blow up the buddha.
ani mag ya sakali acha prakare je kai bomb visfot zale buddhake madhe te buddhala ta kai udav shakat.
whatever happens with bodhgaya in the future the buddha still conquered mara.
ani bhavishya madhe jari kai buddhayala jari zala तरी सुद्धा मात्र बुद्ध जे आहे त्यांनी मारावर विजय प्राप्त केलेलाच आहे.
So let us think of it like that.
तर आपण अशा प्रकारे विचार करू.
Let's show that we have a different approach.
आणि आपण दाखवून दिलं पाहिजे की आम्ही याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो.
We don't feel personally insulted by this.
आणि याच्यामुळे व्यक्तिगत काहीतरी आपला अपमान झालेला आहे असं आपण त्याच्याकडे पाहू.
We feel saddened.
आपल्याला म्हणजे दुःख झालं, वाईट वाटतं.
Such a beautiful place.
एवढं सुंदर असं ठिकाण.
When I was there just 5 days ago, hardly anybody there.
आणि 5 दिवसाआधी जेव्हा मी तिथं होतो तर खरं म्हणजे तिथं कोणीच नव्हतं.
You just sit there.
तुम्ही तिथं बसलात.
And you feel something.
आणि ते तुम्हाला काहीतरी जाणवतं.
And it doesn't seem to do with you.
आणि हे तुमच्याशीच काय संबंधित असं नाही.
It seems to be something from the Bodhi tree.
आणि बोधी वृक्षापासून काहीतरी असं येत आहे असं जाणवतं.
There's a very, very strong atmosphere there.
आणि तिथं अतिशय सशक्त अशा प्रकारचं एक वातावरण असतं.
From what happened 2,500 years ago.
आणि 1,000 वर्षापूर्वी जे काय तिथं घडलं ते जाणवतं.
And from crores of pilgrims worshipping there.
आणि करोडो असे जे यात्री आहेत ते तिथं पूजा करतात.
That will still be there.
आणि ते तसं घडत राहील.
It will come back even stronger.
आणि अजून सशक्तपणे हे परत निर्माण.
Because of our love for the Buddha.
कारण बुद्धाबद्दल आपलं जे काही प्रेम आहे त्याच्यातून हे घडेल.
Because of our deep appreciation of what he achieved.
आणि त्यांनी जे काही म्हणजे प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल आपल्या मनामध्ये जो काही प्रशंसेचा भाव आहे त्याच्यातून हे घडेल.
Because he showed us that we can overcome that voice in our minds.
कारण त्यांनी आपल्याला हे दाखवून दिलेलं आहे की आपल्या मनामध्ये हा जो काही आवाज असतो त्याच्यावर आपण विजय प्राप्त करू शकतो.
नमो बुद्धाय. जय भीम.